हिंदी चित्रपटसृष्टीत 50 आणि 60ची दशकं जसं आपण म्हटलं तसं सुवर्णयुग होता. म्हणजे आजही आपण मुगले आजम, बरसात की रात, चौधरी का चांद, साहिब बीवी और गुलाम, बंदिनी, मेरे महबूब, संगम, वक्त, म्हणजे जो पहिला मल्टी स्टारकास्ट असा हिंदी चित्रपट मला वाटतं कुठल्याही भारतीय भाषेत पहिला असा चित्रपट होता ज्याच्यात मल्टी स्टारकास्ट होता. दो रास्ते आणि गाईडची आपण गाणी गातो. आजही आपल्याला कश्मीर की कली, ब्रह्मचारी, आंखे, हमराज, फूल और पत्थर, तिसरी मंजिल, जंगली, 20 साल बाद आणि गुमनाम, पडोसन, ज्वेल थीफ, राम और श्याम, हम दोनों वगैरेची गाणी आणि डायलॉग आपल्याला आठवतात. म्हणजे आजही अंताक्षरी वगैरे कुठे झाली तरी अभिन जाओ छोड कर वगैरे अशीच गाणी आपल्याला आठवतात. हां, आणि तो काळ म्हणजे जसा पश्चिमेकडे अर्थपूर्ण काव्याचा होता तसाच भारतातही होता. म्हणजे त्याचं कारण आहे आपल्याला ती गाणी का आवडतात, म्हणजे नुसतं संगीत नाही, कारण किंबहुना पहिल्यापासूनच भारतात अर्थपूर्ण काव्याचा एक काळ जो होता 40 पासून तो 60च्या दशकाच्या शेवटपर्यंत राहिला. यानंतर मात्र चित्रपट संगीतातील काव्य मला वाटतं हे कुठेतरी लुप्त झालं. म्हणजे ॲटलिस्ट 70, 80, 90 आणि 2000 साली पर्यंत तरी ते कुठेतरी हरवलं होतं. म्हणजे त्यावेळचे कवी एक नावं तुला सांगतो, म्हणजे शकील बदायुनी, कैफी आझमी, साहिर लुधियानवी, शैलेंद्र, मजरू सुलतानपुरी, आनंद बक्षी, निदा फाजली, संपूर्ण सिंह, अच्छा सॉरी गुलजार, गोपालदास नीरज, हे होतं. तुला माहिती होतं का गुलजारचं नाव ॲक्च्युली काय होतं ते? हां बरं, तर नुसते चित्रपट आणि हे नाही तर त्या काळचे कवीही थोडेसे समाजवादी बांधणीतले होते. म्हणजे काही तर थेट कम्युनिस्टच होते, पण त्यामुळे त्यांना लोकांची दुःख असं मला वाटतं की जास्त उमजली आणि त्यातून त्यांच्या कलेची निर्मिती झाली असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे तरीच त्यांची गाणी आपल्याला इतकी अविस्मरणीय आहेत. 60व्या दशकातल्या कलाक्षेत्रातल्या गोष्टीत एक शेवटची गंमत फक्त सांगतो आणि हे आपण कलाक्षेत्र सोडूया. 1961 पटणामध्ये 2 कवींनी, जे 2 भाऊ होते, त्यांनी एक साहित्यिक कलात्मक चळवळ चालू केली. त्याचं नाव द हंग्री जनरेशन. हे फार लोकांना माहिती नाही, म्हणजे जे कलेत आहेत किंवा साहित्यात आहेत त्यांना ह्याच्याबद्दल माहिती पण आहे आणि याच्याबद्दल आस्थाही आहे, पण आपल्यासारख्या लोकांना हे माहिती नसतं. म्हणजे बंगाली साहित्यामध्ये आणि कलेमध्ये आमूलाग्र बदल घडवणारी या चळवळीचे संस्थापक होते मलय आणि समीर रॉय चौधरी. नंतर कलकत्त्याला अजून 2 जण सामील झाले, शक्ती चट्टोपाध्याय आणि देबी रॉय. त्यांच्या आवांत गार्द, म्हणजे फ्रेंचमध्ये ॲडव्हान्स गार्ड, थोडक्यात प्रायोगिक, पुरोगामी आणि रूढी आणि परंपरेच्या विरुद्ध, म्हणजे अर्थात एक्सपेरिमेंटल, रॅडिकल अँड अनऑर्थोडॉक्स, असे त्यांचं जे लिखाण, काव्य, कला, व्यक्तिमत्व, राहणीमान, बोलणं किंबहुना वागणंसुद्धा हे समाजाने ठरवून दिलेल्या नियमांविरुद्ध असं होतं, त्यांना आपण विद्रोही म्हणू शकतो. अशा या प्रकारच्या कलाकृतीत सहभाग असल्यामुळे त्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि काही काळासाठी कैदसुद्धा झाली. नंतर या चळवळीत अनेक कलाकार, कवी, लेखक, चित्रकार पटना, कलकत्ता, उत्तर बंगाल, त्रिपुरा, बनारस अशा ठिकाणाहून सहभागी झाले. म्हणजे उत्पलकुमार बासू, विनय मजुमदार, संदीपन चट्टोपाध्याय, वासुदेव दशगुप्तो, फाल्गुनी रॉय, सुभाष घोष, त्रिदीप मित्रो, आलो मित्रो, असे बरेच, म्हणजे शुभिमल बसक, शुभ आचार्य, या चळवळीवर गांधीवाद आणि प्रबोधनवाद यांचा खूप प्रभाव पडला. प्रबोधन हा अनार्किस्ट होता, जगातला पहिला अनार्किस्ट असं तो स्वतःला म्हणून घ्यायचा. आणि या चळवळीचा प्रभाव अमेरिकन काव्यावर आणि साहित्यावरसुद्धा नंतर ॲलन जिन्सबर्गच्या बीट जनरेशनच्या माध्यमातून पडला. आहे की नाही मजा? 1961 आणि 1965 दरम्यान 100 वर जास्त जाहीरनामे, म्हणजे मॅनिफेस्टो ज्यांनी प्रकाशित करून या चळवळीने भारतीय काव्याला आणि साहित्याला असं म्हणायला हरकत नाही एक नवीन दिशा दिली. ह्याच्यानंतर पडसाद हिंदी, मराठी, आसामी आणि उर्दू साहित्यावरसुद्धा पडले बरं का.